Lingua Boost, Hindi, Wiederholung der Lektionen 1 bis 5. Jetzt ist es Zeit für eine Wiederholung. Hört zu und antwortet. Wie sagt man?
Ich habe eine große Familie.
Mera ek bara parivar hai. Mera ek bara parivar hai.
Wie sagst du?
Wo wohnst du?
Aap kahan rehte hain? Aap kahan rehte hain?
Versuchen Sie zu sagen,
dies ist meine Schwester.
Ye meri behan hai. Ye meri behan hai.
Wie sagt man?
Ich lese gerne Bücher.
Mujhe kitabe padhna pasand hai. Mujhe kitabe padhna pasand hai.
Wie sagst du?
Wie geht es dir?
Aap kaise hain? Aap kaise hain?
Versuchen Sie zu sagen,
er hat eine sehr schöne Wohnung.
Uske paas bahut acha apartment hai. Uske paas bahut acha apartment hai.
Wie sagt man?
Ich habe lange hier gelebt.
Main yahan lambe samay se reh raha hoon. Main yahan lambe samay se reh raha hoon.
Wie sagst du?
Ich habe ein Jahr in London gelebt.
Main ek saal tak London mein raha. Main ek saal tak London mein raha.
Versuchen Sie zu sagen,
wo leben deine Eltern?
Aapke mata pita kahan rehte hain? Aapke mata pita kahan rehte hain?
Wie sagt man?
Das ist mein Vater.
Ye mere pita hai. Ye mere pita hai.
Wie sagst du?
Ich lebe in einem Apartment.
Main ek apartment mein rehta hoon. Main ek apartment mein rehta hoon.
Versuchen Sie zu sagen,
wer ist das?
Ye kaun hai? Ye kaun hai?
Wie sagt man?
Mir geht es gut, danke.
Main acha hu, dhanyavad. Main acha hu, dhanyavad.
Wie sagst du?
Ich heiße.
Mera naam hai. Mera naam hai.
Versuchen Sie zu sagen,
Ich lebe in einem Haus.
मैं एक घर में रहता हूँ। मैं एक घर में रहता हूँ।
Wie sagt man?
Das ist meine Mutter.
ये मेरी माँ है। ये मेरी माँ है।
Wie sagst du?
Ich gehe gerne schwimmen.
मैं तैराकी के लिए जाना पसंद करता हूँ। मैं तैराकी के लिए जाना पसंद करता हूँ।
Versuchen Sie zu sagen,
Das ist mein Bruder.
ये मेरा भाई है। ये मेरा भाई है।
Wie sagt man?
Ich habe in Paris gelebt, als ich 10 Jahre alt war.
जब मैं 10 साल का था, तब मैं पेरिस में रहता था। जब मैं 10 साल का था, तब मैं पेरिस में रहता था।
Wie sagst du?
Mein Bruder lebt in Madrid.
मेरा भाई मैड्रिड में रहता है। मेरा भाई मैड्रिड में रहता है।
Versuchen Sie zu sagen.
Ich höre gerne Musik.
मैं संगीत सुनना पसंद करता हूँ। मैं संगीत सुनना पसंद करता हूँ।
Wie sagt man?
Meine Schwester lebt in Paris.
मेरी बहन पेरिस में रहती है। मेरी बहन पेरिस में रहती है।
Wie sagst du?
Hallo.
Hallo. Hallo.
Versuchen Sie zu sagen.
Ich bin aus Schweden.
मैं स्वीडन से हूँ। मैं स्वीडन से हूँ।
Wie sagt man?
Ich wohne in Stockholm.
मैं स्टॉकहोम में रहता हूँ। मैं स्टॉकहोम में रहता हूँ।
Wie sagst du?
Ich gehe gerne laufen.
मुझे पैदल चलना पसंद है। मुझे पैदल चलना पसंद है।
Diese Lektion ist Teil eines Lingua Boost Sprachkurses. Sie können den gesamten Audiokurs einschließlich eines PDF-Buchs mit allen Sätzen auf unserer Website herunterladen. linguaboost.com. Nun zurück zur Lektion. Versuchen Sie zu sagen:
Wie heißt du?
आपका नाम क्या है? आपका नाम क्या है?
Wie sagt man?
Wo kommst du her?
Aap kahan se hain? Aap kahan se hain?
Wie sagst du?
Ich mag es viel zu schlafen.
Mujhe sona bahut pasand hai. Mujhe sona bahut pasand hai.
Versuchen Sie zu sagen,
was machst du denn gerne?
Aapko kya karna pasand hai? Aapko kya karna pasand hai?
Wie sagt man?
Meine Eltern leben in Oslo.
Mere mata pita Oslo mein rehte hain. Mere mata pita Oslo mein rehte hain.
Das ist das Ende der Lektion. Laden Sie noch heute den kompletten Audiokurs auf linguaboost.com herunter.